माझे दोस्तांदो, तुम्ही सारगान जाता का? मी तुम्हाला एक प्रश्न विचारित आहे। त्या प्रश्नाचा जवाब बरेच लोकांना देता आयला नाही, पण तो जवाब सगळ्यांना माहिती पाहिजे। तू सारगान जातेस का? कैसा जावाचं ते परमेश्वराचे सबक आपल्याला सांगतात। पहिला आपण खरे मार्गावर पाहिजे, आणि धार्मिक पुस्तक बायबल सांगते का तुम्ही काळजांशी जेजूसवर भरोसा ठेवा, त्यापुरत तुमचे तोंडाशी कबूल करा का परमेश्वराने जेजूसला मरणांशी संजीव केलं आणि आपली पाप माफ करासाठी जेजूस खुर्सावर मेले। जर आपल्याला परमेश्वरापर जावाचं असेल तर एकच उपाय आहे, आपण जेजूचे सांगण्याप्रमाण चालावला पाहिजे आणि त्याचं शब्दाचं पालन भी केलं पाहिजे। जो कोण पापी असेल आणि त्याची पापाची क्षमा मागून जेजूसला आपले कुडीमध्ये भेलवेल, खरोखर समजावं का त्यांनी बरी सुरुवात आणि बरी वाट दिले सारगान जावाची, मग स्वभावान ऐशी निशाणी दावरा का विजय लोकांना भी पटेल। तुमचे जीवनामध्ये फरक पडला आहे, विचार करा, खरोखर तुमचे जीवनामध्ये फरक पडला का नाही जेव्हापासून तुम्ही जेजूस ख्रिस्तावर भरोसा केला। परमेश्वर आपली पापच माफ करी नाही, पण आपलं जीवन बदलीते। काही जण ऐशी समजतात का धार्मिक फोशाव केल्यावर त्यांना पापांशी सुटका मिळते आणि आत्मा शिक्षाविन रहते। फसून जाऊ नको, निस्तंस धार्मिक होऊन तुमचा बचाव नाही, खाली जेजूस ख्रिस्तूस तुम्हाला बचू सकेल। आणि जेव्हा जेजूस बचविते तेव्हा तुमचा आत्मा साफ होते। अथ तुम्ही बदलून गेल्या, तुम्ही तुमचा दुश्मन डाव ठेवू नको। शेजाऱ्याशी बरा व्यवहार केला तर तुम्हाला नवीन आत्मशक्ती, इच्छा आणि खुशी मिळेल। तुम्ही बचलीस म्हणून तुम्हाला तिसरे वाटेन कळेल का तुम्ही सारगाचे वाटेवर आहात। तुमचे करणीची निशाणी दावरीते आणि ती निशाणी म्हणजे परमेश्वराचा आत्मा तुमचे काळजा नेऊन वसते। अथ तुझं मन ऐसा सांगते का तू परमेश्वराचा आहेस म्हणून? जर तू भरोशाशी आणि मयेशी परमेश्वरापर मागशील तर तू कंचे बी अडचणीचा सामना करशील सैतानाचे भीतीविन, मग तुझी पाप माफ होऊन तुला सुख आणि शांती मिळेल। दोस्तांदो, जेजूचे सबक ऐसे आण का जो कोण माझे मेरे येईल तो कवच नाकारला जाणार नाही।